भगवते वासुदेवाय भक्ति योगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यात् पुरुषं पूर्णं मायां च तत् अपाश्रयम्। भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यात् अपश्यत्पुरुषं पूर्णा मायां च तदपाश्रयम्। भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यत्पुरुषं पूर्णम् मायां च तदपाश्रयम्। भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यत्पुरुषं पूर्णम् मायां च तदपाश्रयम्।
भक्तियोगेन मनसि
सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यत्पुरुषं पूर्णम् मायां च तदपाश्रयम्। भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यत्पुरुषं पूर्णम् मायां च तदपाश्रयम्। भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहिते अमले अपश्यत्पुरुषं पूर्णम् मायां च तदपाश्रयम्। प्रेममयी सेवा योगेन भगवंतांशी संबंध स्थापण्याच्या प्रक्रियेने मनसी मनात सम्यक् चांगल्या प्रकारे प्रणिहिते लावून एकाग्र केले अमले भौतिक स्पर्शाने रहित अपश्यात् दर्शन केले पुरुषं भगवंत पूर्णं पूर्ण मायां शक्ती च आणि तत् त्यांच्या अपाश्रयम् पूर्ण नियंत्रणात असलेल्या। भाषांतर आणि तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद द्वारा। त्यांनी आपले मन भक्तियोगात पूर्णपणे लावून एकाग्र केले। तेथे भौतिकतेचा स्पर्शही नव्हता आणि अशा तऱ्हेने त्यांनी भगवंताचे पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या त्यांच्या बहिरंगा शक्तीसहित दर्शन केले। तात्पर्य भक्तियोगानेच परमसत्याचे सम्यक दर्शन करता येणे शक्य आहे। भगवद्गीतेत देखील हे निर्धारित केलेले आहे। केवळ प्रेममयी सेवेच्या प्रक्रियेनेच कोणीही परमसत्य अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा पूर्णपणे साक्षात्कार करू शकतो आणि अशा अपूर्ण ज्ञानाने तो भगवंताच्या राज्यात प्रवेश करू शकतो। निराकार ब्रह्माच्या किंवा प्रादेशिक परमात्म्याच्या एकांगी साक्षात्काराने कोणीही भगवंताच्या राज्यात प्रवेश मिळवू शकत नाही। श्री नारदांनी श्री व्यासदेवांना भगवंतांनी त्यांच्या चरित्रावरील दिव्य चिंतनात एकरस होण्याचा सल्ला दिला। श्री व्यासदेवांनी ब्रह्मज्योतीकडे ध्यान लावले नाही कारण ती परम स्वरूपाची दृष्टी नाही। पुरुषोत्तम भगवंताला समजणे ही परमदृष्टी आहे। भगवद्गीतेमध्ये अध्याय 7 श्लोक 19 म्हटलेले आहे, वासुदेव सर्वमिती. उपनिषदात सुद्धा असे म्हटलेले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेवांच्या बाजूने सोनेरी तेजाचे प्रेममयीन पात्रेण निराकार ब्रह्माचे आवरण आहे. आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा ते आवरण दूर केले जाते तेव्हा वास्तविकपणे परमसत्याच्या मुखाचे दर्शन होते. येथे परमसत्याचा उल्लेख पुरुष अथवा व्यक्ती असा केलेला आहे. परमपुरुष भगवंतांचा उल्लेख अनेक वैदिक शास्त्रातून आहे. भगवद्गीतेत पुरुष हे शाश्वत मूळ व्यक्ती आहेत अशी पुष्टी केली आहे. परम भगवान पूर्णतम पुरुष आहेत. त्यांच्या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी विशेषतः अंतरंगा बहिरंगा व तटस्थ या शक्ती प्रमुख आहेत. या ठिकाणी ज्या शक्तीचा उल्लेख आहे ती बहिरंगा शक्ती आहे, ते तिच्या कार्याच्या वर्णनावरूनच समजेल. अंतरंग शक्ती ही ज्याप्रमाणे चांदणे चंद्राबरोबर असते त्याप्रमाणे परमपुरुषावर बरोबरच असते. बहिरंगा शक्तीची तुलना अंधकाराशी केली जाते कारण ती प्राणीमात्रांना अज्ञान अंधकारात तकडून ठेवते. अपाश्रयम या पदावरून भगवंताची ही शक्ती त्यांच्या पूर्णपणे आधिपत्यात असल्याचे दर्शविते. अंतरंग शक्ती अथवा श्रेष्ठ शक्ती देखील माया म्हणून ओळखली जाते, परंतु ती आध्यात्मिक माया आहे. अर्थात आध्यात्मिक प्रदेशात प्रकट असलेली शक्ती आहे. जेव्हा कोणी या अंतरंग शक्तीच्या आश्रयाखाली असतो तेव्हा भौतिक अज्ञानाचा अंधकार तत्काळ नष्ट होतो. आणि इतकेच काय, पण जे आत्माराम दिव्यत्वात एकरूप झालेले आहेत ते सुद्धा या मायेचा किंवा अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतात. प्रेमभक्ती किंवा भक्तियोग अंतरंग शक्तीचे कार्य आहे. म्हणून ज्याप्रमाणे प्रकाशामध्ये अंधकाराला प्रवेश नाही त्याचप्रमाणे जेथे कनिष्ठ किंवा भौतिक शक्तीचा प्रवेश नाही अशी अंतरंग शक्ती निराकार ब्रह्माच्या धारणेत प्राप्त होऊ शकणाऱ्या आनंदापेक्षा श्रेष्ठतर आहे. श्रीमद भगवद्गीतेत म्हटले आहे की निराकार ब्रह्मज्योती ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची कांती आहे. पुढील श्लोकात स्पष्ट केले जाईल त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाविषयी कोणी परमपुरुष असू शकत नाही. भक्तियोगेन मनसि सम्यक प्रणिहितयामले अपश्यत पुरुषं पूर्णा मायां च तदपाश्रयम्. ज्यांनी आपले मन भक्तियोगात पूर्णपणे लावून एकाग्र केले तेथे भौतिकरित्या स्पर्शही नव्हता, आणि अशा तऱ्हेने त्यांनी भगवंताचे पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या त्यांच्या बहिरंगा शक्तीसहित दर्शन केले. हे पहा, दोन वाक्यामध्ये विरोधाभास आहे. पहिलं वाक्य सांगितलं की तिथे भौतिकरित्या स्पर्शही नव्हता, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं आहे की भगवंताचे पूर्णपणे नियंत्रण असल्या त्यांच्या बहिरंगा शक्तीसहित दर्शन केले. आहे विरोधाभास, पण कृष्ण भावनेमध्ये सर्व विरोध जे आहे हे आपण भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला जाणतो सर्व विरोध जे आहेत हे आपोआप नष्ट होतात. किंवा आपण सर्व विरोध जे आहेत हे आपण कसे दोन्ही एकत्र कसे येतात हे आपण समजू शकतो. कारण खास करून भगवंताची बहिरंगा शक्ती जी आहे ही बद्ध जीवाला आकर्षित करण्यासाठी भगवंताने निर्माण केलेली शक्ती. पण ज्या वेळेला तो जीव स्वतःची तटस्थ अशी जी अवस्था जाणतो, तटअस्थ म्हणजे तटावरती उभा राहिलेला, बरोबर आहे. समुद्राच्या किनारी कधी गेलात तुम्ही, तट आहे वाळू, एकीकडे तुम्हाला पूर्ण जमीन आहे आणि दुसरीकडे पूर्ण पाणी आहे. आता समजा तटस्थ समुद्राच्या काठावरती उभारलेला माणूस जर पाण्यामध्ये समुद्रामध्ये पोहायसाठी गेला जगेल का फार दिवस? किती एक्सपर्ट अतिशय हुशार जरी पोहण्यामध्ये असला एक थोडे दिवस पोहेल, दोन दिवस चार दिवस पाच दिवस महिना वर्षभर शंभर वर्ष, पण अनंत काळ समुद्रामध्ये राहू शकत नाही कारण त्याची ती स्थिती नाही आहे. पण तोच तटस्थ जीव ज्या वेळेला जमिनीवरती चालतो किती वेळ चालू शकता तुम्ही? कुठलाही त्रास न होता तुम्ही चालू शकता. त्याप्रमाणे तटअस्थ जीव जो आहे हा समुद्राच्या किनाऱ्यावरती म्हणजे भौतिक जगत जे आहे हे सागर आहे भवसागर आणि आध्यात्मिक जगत म्हणजे हा भगवंताची अंतरंगा शक्ती त्याच्यामध्ये हा जीव आहे. तर त्यांनी कुठं जायचं हे ठरवलं. त्यांनी सांगितलं हो समुद्र फार चांगला दिसतो लाटा चांगल्या आहेत हा सनसेट चांगला दिसतो त्याच्यामध्ये उडी हटली तर त्याचा समुद्रामध्ये असलेले जे अनेक शार्क मासे त्याचा अंत करून टाकते त्याचा स्वभाव नाही आहे तिथे तो राहू शकणार नाही. परंतु तो जीव ज्यावेळेला सुंदर अशा भगवंताच्या सृष्टीकडे ज्यावेळेला आपलं मुख वळवतो तो आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये स्थित होतो. आता हे जे विरोध आहे सागर आणि भूमी या दोन्हीमध्ये फरक आहे. परंतु तो जीव ज्यावेळेला थोडं वर जाऊन पाहतो त्याला काय फरक येतो का? त्याला फरक नाही आहे काही सागर आणि भूमी ही. कारण सागर कशावरती अवलंबून आहे? भूमीवरती. त्यामुळे सागराचा मूळ जे आहे ही सुद्धा भूमीच. त्यामुळे सर्व जे आहे सागर आणि भूमी सर्व भूमीचा एका तऱ्हेनं फरक नाही. सागर हे केवळ वरवरचं स्वरूप आहे अर्थात त्याची खोली फार मोठी आहे. परंतु ज्याला सागरामध्ये सुद्धा भूमीवरती जसं राहता येतं तसं सागरामध्ये जायची राहण्याची त्याची ज्यावेळेला शक्ती ज्याला येते त्यावेळेला त्याला तुम्हीमध्ये काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे बद्ध जीव जो आहे हा ज्यावेळेला मुक्त होतो त्याला भौतिक जगामध्ये अथवा आध्यात्मिक जीवामध्ये कुठलाही फरक नाही. कारण सगळं त्याच्या दृष्टीने आध्यात्मिकच आहे. म्हणून सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात उंच अशी जी व्यक्ती आहे सर्वात श्रेष्ठ पदावरती भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या दृष्टीतनं काय फरक आहे का आध्यात्मिक आणि भौतिक? काही नाही. अहम सर्वस्व प्रभवो मत हा सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. भगवान सांगतात की बुद्धिमान व्यक्ती बुधा भाव समन्विता ती समजते की अहम सर्वस्व प्रभवो मी सर्वांचं मूळ आहे. म्हणजे सागर असो अथवा भूमी असो अंतरंगाशक्ती किंवा भौरंगाशक्ती यात सर्वांचं मूळ काय आहे? स्वतः भगवंत. आणि म्हणून भगवंताच्या दृष्टीने त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. पण ज्यावेळेला भगवंतापासून आपण भौतिक जगत वेगळं करण्याचा प्रयत्न करतो भगवंताला त्याचा फरक पडत नाही पण जीवाला त्याचा फरक पडतो. आणि हा जीव जो आहे हा भगवंताला विसरतो आणि ह्या जगामध्ये या भवसागरामध्ये पोहण्याचा प्रयत्न करतो. पण बहुनाम जन्मना म्हणते अनेक अनेक जन्मानंतर त्याला कळतं की आता पोहून पोहून मी थकलो भरपूर समुद्रामध्ये भरपूर झाले दिवस किती दिवस हाफ्यात ठेवणार आहे ही माझी अवस्था नाही आहे. माझी अवस्था आहे भूमीवरती चालणं. आणि अशा वेळेला तो ज्यावेळेला भगवंताचा धावा करतो एका क्षणामध्ये समुद्रातून बाहेर येणं शक्य नाही. आणि जेवढं म्हणून खोल गेलेला आहात तेवढं वेळ लागणार भूमीकडे यायला. तेवढं कधी कधी आपल्याला पाहतो की भक्त त्यावर तो पुनरुत्ती करतो आणि काय काय लोकांना फार कठीण संघर्ष करावा लागतो. भक्तीमध्ये संघर्ष हा करावा लागणारच सुरुवातीला मध्ये अथवा अंती कुठेतरी संघर्ष. पहिले अतिशय बघा किती भक्त येतात चँटिंग डान्सिंग वेगळे इतका पटकन सोळा मिळत नंतर नंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. पण काय काय लोकांना पहिल्यांदाच दोन माळांना चार माळांना जायला चार महिने लागतात. चार माळांना आठ महिन्यांना माळा जायला आठ महिने लागतात. आठ महिन्यांना सोळा माळा जायला तीन वर्ष लागतं. सर्व माणूस बदल जातो पण त्यांची भूमिका जी आहे ती वाढत जाते. कारण त्यांनी सोळा माळा जपण्यासाठी कष्ट केलेले आहेत. त्यामुळे त्यांना कळतं की महत्व काय आहे सोळा माळ्याचं. सोळा माळा जप करणारा कधी त्रासच झाला नाही ज्याला महत्व करणारच नाही कारण इझिली प्राप्त झालं. तर त्यासाठी भक्तीमध्ये संघर्ष आहेच. भक्तीमध्ये संघर्ष आहेच. पहिला होईल मध्ये होईल किंवा अंत होईल अंती सुद्धा. तर ह्या संघर्षाला सामोरं जाणं हे जीवाला शक्य नाही एकट्याला शक्य नाही. कारण बहिरंगा शक्ती ही एवढी प्रचंड ताकद आहे की एक साधारण जीव त्याच्यामध्ये काय करू शकतो. आपल्याला माहिती आहे भागवत मध्ये वर्णन आहे की कशी ही भौतिक शक्ती जी आहे एकापेक्षा दुसरी जी आहे 10 पटीनं प्रबळ आहे. तोमर आप मनोवायू खन मनो बुद्धी रेवच अहंकार ती मनो भिन्न प्रकृती सदा. तर हे जी भगवंताची प्रकृती आहे की भूमी अर्थ वॉटर फायर एअर इदर माइंड इंटेलिजन्स अँड पॉझिटिव्ह मराठीमध्ये समजा जाईल पृथ्वी आत तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार. हा तर हे पहा पृथ्वी जी आहे त्याच्यामध्ये सगळी तत्व येतात बरोबर आहे. पण त्याच्या पुढचं जे आहे हे 10 पटीनं ताकदवान आहे. आत त्याच्या पुढचं त्याचे 10 पटीनं त्याच्या पुढचं जे 10 पटीनं त्याच्या पुढचं 10 आणि मन नंतर येतं किती स्थळ आहेत. त्याच्यानंतर बुद्धी आणि सगळ्यात महत्वाचा अहंकार. तर या सगळ्या संघर्षातून जीवाला बाहेर यायचं तर जेवढा रुपलेला आहे तेवढा त्याला जास्त वेळ लागेल. म्हणून त्यावेळेला अशा वेळेला तो भौतिक जगामध्ये असल्या शकतात परंतु त्याचे डोळे जे आहेत किंवा त्याचे जे मार्ग जे आहे किंवा त्याचे जे ध्येय आहे हे आध्यात्मिक आहे. त्यामुळे कमीत कमी समुद्रात आत जात न जाता संघर्ष होतो आहे परंतु पुढे जमिनीकडे येण्यासाठी. दुसरा जो संघर्ष आहे पाण्यात जाण्यासाठी आणि हा जो संघर्ष आहे हा पाण्यातून बाहेर येण्यासाठी. तर भौतिक जगामध्ये लोक केवढा संघर्ष करतात पण कशावेळी भूमीकडे येण्यासाठी नाही पण पाण्यात जाण्यासाठी बरोबर. हीच गोष्ट पोहावं लागतंच कुठेतरी पोहायला पाहिजे जेवढा आत गेला तेवढा बाहेर वेळ लागणार. पण तेच पोहणं किंवा तेच संघर्ष जर त्यात आध्यात्मिक जगताकडे जायसाठी केला तर कमीत कमी एक ना एक दिवस भक्ती विनोद ठाकूर शरणागतीची 6 लक्षणं समजा त्याच्यामध्ये एक लक्षण आहे की विश्वास की एक ना एक दिवस हे साध्य करेल भगवत भक्ती जे हे साध्य करेल. हा अहंकार नाही पण विश्वास एक ना एक दिवस मी साध्य आज मी धडपडत असेन पण एक ना एक दिवस मी साध्य करेन. आणि त्या प्रबळ शक्तीनं किंवा त्या प्रबळतेनं त्याचं मन जे आहे स्थिर झालेलं आहे अशी व्यक्ती ही भगवंताकडे जात. तर संघर्ष आहेच. आता इथे या श्लोकामध्ये पहा नारद मुनी व्यासांना उपदेश देत आहेत की तुम्ही सर्व काही दिलं वेदांच्या मध्ये परंतु त्याचं काय होतं सगळे लोक पाण्यात जात आहेत पाण्यात बाहेर यायला पण प्रयत्नच करत नाही. तर त्यासाठी तुम्ही अशा ग्रंथांची निर्मिती करा की यामुळे लोक बाहेर येतील. आणि ते कसं शक्य आहे भक्ती योगेन मनसे केवळ भगवंताच्या भक्तीनं दुसरा कुठलाही उपाय नाही कुठलाही उपाय नाही नो अल्टरनेटिव्ह. दुसरा अपत्र मी घेतला असता पण कुठलाही उपाय नाही एकच उपाय. तर हा जो उपाय आहे तर याच्यामध्ये भक्त जे आहेत सत्मीकरी विमानतळावर गेलात विमान जे असतं स्पीडमध्ये पहिल्यांदा असतं बरोबर आहे. तर त्यावेळेला त्याचा जमिनीशी स्पर्श आहे पण कालांतराने 1-2 मैल गेल्यानंतर लिफ्ट घेतो त्यावेळेला जमिनीचा स्पर्श पूर्णपणे निघून जातो. तर आपली भक्ती तशीच आहे. हा आपण भौतिक जगताचा स्पर्श करत 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 उन्नती करतोय एक दिवस पूर्णपणे आध्यात्मिक जगतामध्ये मग भौतिक जगताचा स्पर्श राहणार नाही. तर त्याचप्रमाणे इथे सांगले की हे कसं शक्य आहे भगवंताला शरण जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे. भगवंताशी प्रेम उत्पन्न होणं हे महत्वाचं आहे आणि प्रेम जे आहे हे शरणागतीशिवाय उत्पन्न होत नाही. त्या भौतिक जगामध्ये एवढं लोक प्रेम करतात प्रत्येकाची प्रेम करण्याची कला निराळी आहे किंवा प्रत्येकाचा प्रेम करण्याचा मार्ग निराळा आहे. कोणी पत्नीवर प्रेम करतो कोणी पैशावर प्रेम करतो कोणी मुलावर प्रेम करतो कोणाला आपली पदवी जी आहे त्याच्यावरती प्रेम आहे ते जगवण्यासाठी ठेवण्यासाठी काही संघर्ष करते. एवढं प्रेम असं ते ज्यामध्ये निर्माण झालेलं आहे तर तेवढंच रूप गोस्वामी सांगतात की भगवंताची भक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याला एकच आपल्याला गोष्ट द्या करावी लागेल. हा कुठली लौल्यम लौल्यम ग्रीड इंटेन्स ग्रीड लौल्यम म्हणजे आसक्त झालं पाहिजे. जसं श्रीमंताला विचारा पैसा पुरे झाला का भरपूर पैसे झाले आता पुढे माझ्या कमी ना मला 1000 रुपये आहेत त्याच्याकडे तर कमी अगणित पैसा आहे की त्याची गणती नाही आहे. तरी त्याची इच्छा आहे पुन्हा पैसा कमवायची. कारण अशी भक्तीमध्ये इच्छा पाहिजे की आपल्याकडे जे आहे काहीच नाही, बरंच कमी आहे. म्हणून पहा, जेवढे भक्तीमध्ये तुम्ही जाव तेवढे तुम्हाला कळून येईल की तुम्ही पतित आहात. शुद्धात म्हणून कळून येत नाही, पतित आहात एवढे पण. म्हणून पहा, भक्तिविनोद ठाकूर एवढ्या एवढ्या कविता लिहित आहेत, अभंग लिहित आहेत, तुकाराम महाराज वगैरे. त्या म्हणतात की आम्ही जो आहे शेणातला किडा. किंवा कृष्णदास कवीराज सांगतात की माझं जो दर्शन घेईल हा त्याचा सगळी पापं त्याला घेरून घेतील. पण ही त्यांची नम्रता आहे. त्याच्यातनं ते आपल्याला शिकवत आहेत की कसं आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. शुद्ध आहे ते पाहता कामा नाही. कारण शुद्ध आहे म्हटलं की आपल्याला केवळ एक जरी कण असला कुठेतरी तेवढाच दिसेल, पण आपली अशुद्धता आपल्याला दिसणार नाही. तर भक्तीतून भक्तीमध्ये जायचं असेल तर आपल्याला अशुद्धतेतून मुक्त झालं पाहिजे. तर जे काही आपल्या अशुद्ध आहे ते पाहायचं. जप करताना आपण सुद्धा हे बोट लावत नाही, तुम्ही त्यांना कशासाठी तीन बोट आपल्याकडे बरोबर आहे. तर एक बोट दुसरीकडे असतं दोष दाखवण्यामध्ये, पण तेवढेच आपल्यामध्ये पाहिले होते. आपल्याकडे तीनपटी नाही तो साफ करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मन जे आहे सेवांमध्ये हिची बाद होत, सेवेनं जे आहे ते प्रेम निर्माण होत. त्या ज्यावेळेला तुम्ही सगळे जास्तीत जास्त कर्मचारी आहात, पण एक उदाहरण म्हणून ज्यावेळेला एक मुलगी आणि मुलगा यावेळेला एकत्रितात लग्न झाल्यानंतर प्रेम नसतं तिथे, तिथे प्रेम नाही आहे. आई वडिलांनी अरेंज केलेलं आहे म्हणून दोघं एकत्र येतात, प्रेम नाही आहे. संबंध झाला पण प्रेम नाही. पण जसे जसे एकमेकाची सेवा करत राहतात तसं तशी प्रेम किंवा आसक्ती उत्पन्न होत राहते. त्याचप्रमाणे त्या ब्रह्मचर्य आश्रममध्ये दोन भक्त जे आहेत मैत्री कशी जमते, एकाच दिवसामध्ये नाही एकमेकाची सेवा करण्यामध्ये. हा माझी किती काळजी करतो, त्याच्यापेक्षा मला कशाची काळजी करण्याची इच्छा होते. आणि मग अरे हा एवढी माझी काळजी करतो, मला त्याची जास्त काळजी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय प्रेम निर्माण होत, संबंध निर्माण होतात. त्याचप्रमाणे भगवंताचे जेवढी जशी आपण भगवंताची सेवा करत जाऊ, जेवढी आपण जास्त सेवा करू भगवंतांनी त्याचे भक्त, तेवढं आपलं प्रेम जे आहे हे भगवंताचे आपलं वाढत जाईल. आणि असं ज्यावेळेला वाढत जाईल त्यावेळेला आपल्याला भगवंत जे जसे आहे तसे दिसतील. आणि मग भगवंत त्याच्या बहिरंगा शक्तीनुसार आपण त्याचं दर्शन करू शकतो. पहा, भगवंत भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला विराट रूप दर्शन दाखवत आहे, बरोबर आहे. हे आपण आजही या डोळ्याने पाहू शकतो. पर्वतामध्ये मी हिमालय आहे, नदीमध्ये मी गंगा आहे, तापामध्ये मी वासुकी आहे, तो कोणी बघू शकत नाही. पाण्यामध्ये मी चव आहे, ताऱ्यांमध्ये मी चंद्र आहे. तर हे जे आहे आपण पाहू शकतो, पण भगवंताची ही बहिरंगा शक्ती. पण भगवंताची भक्ती करताना, भक्तीमध्ये उन्नत होताना आपण त्याद्वारे भगवंताला पाहू शकतो. परंतु भगवंताचे भक्त जे नाही आहेत तेच जे काही त्यांना डोळ्यासमोर दिसतं त्याच्या पडीमध्ये ते भगवंत पाहत नाहीत की माझ्यासाठी आहे, मी याचा कसा उपभोग करू. तर भगवंताचे भक्त म्हणून हे भगवंताच्या उपभोगासाठी आहे, मी त्याचा भगवंताच्या सेवेसाठी कसा उपयोग करू, हा परिणाम होतो आपल्या मनामध्ये आणि त्याच्या भावनेमध्ये. अशी भावना ज्यावेळेला उन्नत होते मग अंतरंगा बहिरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक राहत नाही. परंतु त्या स्तरावर येईपर्यंत आपल्याला नियम दिलेले आहेत, आपण अवधूत व्हायचा प्रयत्न करू नये. अरे कशामध्ये फरक नाही, ब्रह्म सगळंच ब्रह्मच आहे. मग आपण शेण खाल्लं काय आणि प्रसाद खाल्ला काय, सगळं सारखंच ना. तर आपण त्या स्तरावरती नाही आहोत म्हणून आपल्याला काय खायचं हे शिकवलेलं आहे, किंवा काय बोलायचं शिकवलेलं आहे, काय ऐकायचं शिकवलेलं आहे. कारण भगवंताच्या दृष्टीनं जे आहे सर्व चांगलं आहे. सापाच्या तोंडामध्ये भगवंताने विष दिलं, बरोबर आहे. आता ते भगवंताने का केलं आपल्याला कळणार नाही, पण भगवंताची सृष्टी ओम पूर्ण मध पूर्ण निदम पूर्ण आहे, त्याला काहीतरी कुठेतरी त्याचा काहीतरी उपयोग आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून असं नाही की सापाचं विष जे आहे वाईट आहे. तर त्याचप्रमाणे या जगामध्ये ज्या कुठल्या वाईट गोष्टी दिसतायत आपल्याला, त्याच्यामुळे आपण भगवंत वाईट आहे असं समजू शक निर्णय निश्चयाला किंवा निर्णयाला येऊ शकत नाही. काही काही लोक ह्या जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी पाहतात, म्हणतात की भगवंताचं अस्तित्व नाही, भगवंतच नाही आहे. परंतु भगवंताचे भक्त या जगातल्या वाईट गोष्टींना बघून भगवंताला जास्त त्यांना अनुभूती येते. कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतायत की दुःखाला मग शाश्वतम, हां मग त्याचा विश्वास वाढतो. आपल्या जीवनामध्ये दुःख आलं, अरे भगवान सांगताय जगाचा नियमच आहे दुःखालयमुळे शाश्वतम, तसं वाळवंटात गेला सगळीकडे वाळूच का हो, असं प्रश्न विचारला अजून बोलतो पण आहे वाळवंटात राहत तुम्ही, वाळू नाही असणार काय, पाणी असणार आहे. कारण भौतिक जगामध्ये आहात तिथे दुःख असणारच, म्हणजे किती भक्त असा अभक्त असा, असं नाही की भक्ती करायला लागला म्हणजे तुमची दुःखी कमी होतील, नाही उलट जास्त येतात कधीकधी. पण त्याच्यामध्ये भगवंताचं जे प्रेम जे आहे याप्रमाणे त्या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद येते. आणि त्यांना माहिती आहे की हे जे आहे सुखदुःख हे समय कृत्वा लाभ हा लाभ होते आज हो, सुख दुःख आज सुख आहे दुःख आहे, लाभ आहे हानी आहे, हे कशासाठी आहे, त्या भौतिक देहासाठी आहे, आपल्यासाठी काय नाही आहे. आणि ह्या सगळ्यांचा जे उद्देश आहे आपल्याला भगवंताकडे एक एक पाऊल जवळ आणण्यासाठी, आणि अशा वेळेला भगवंताच्या बहिरंग आणि अंतरंग शक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक राहत नाही. प्रेमांजन सुरित भक्ती विलोचने संत सदैव हृदयेश विलोकयंती, प्रेमांजन सुरित आपले डोळे जे आहेत प्रेमाच्या अंजनाने भरले पाहिजेत, मग भगवंत जसे आहेत तसे आपल्याला दिसून येते त्याच्या बहिरंगा शक्ती सहित. तर ही जी लेवल आहे किंवा ही जी हा जो स्तर आहे भक्तीचा हा एका दिवसामध्ये आपल्याला एका क्षणामध्ये प्राप्त करू शकतो, पण सहसा आपल्याला दिसून येत नाही कोण की एका क्षणामध्ये तो प्राप्त करतो. तर बहुनाम जन्म नाम होते हे फार जन्माचं पुण्य आहे. त्यामुळे जे कोणी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण किती भाग्यवान आहोत, आणि दुसऱ्यांचा द्वेष न करता हेवा वाटला पाहिजे. प्रचारक जो आहे किंवा भक्तीमध्ये जो आहे हा दुसऱ्यांचा द्वेष करत नाही, हा आपण कसे मायेमध्ये पडले आपण तसं एके दिवशी त्याच्यापेक्षा जास्त होतो. आपल्याला भगवंताची कृपा त्याच्या भक्तांची कृपा आपल्यावरती झाली, पण कमीत कमी प्रयत्न तरी करतो आपण त्यातनं बाहेर येण्याची. आणि म्हणून तो पाहतो की हे जे आहेत बद्धजीव जे आहेत हे सुद्धा भगवंताच्या शक्तीमध्येच आहेत, ते काय वाहार नाही आहेत कुठे, भगवंताच्या शक्तीमध्येच आहेत. म्हणून त्यांना भगवंतापासून ते वेगळे पाहत नाहीत, भगवंताकडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करतात. तर अशा ज्यावेळेला आपली भावना उत्कर्षित होते त्यावेळेला भगवंतावरचं आपलं प्रेम जे आहे हे आपण प्रकट करू शकतो. परंतु त्यासाठी जे काही आपल्याला नियम दिलेले आहेत, जे काही आपल्याला माहिती दिलेल्या आहे शास्त्रामुळे, या सर्वांचं पालन जसं जसं आपण करत जातो तसं तसं आपली जी अंधकार जो आहे हा दूर होतो. पण इथं सांगितले प्रभाव उदाहरण देतात की भगवंताची शक्ती जी आहे अंतरंगा शक्ती ही जी आहे ही प्रकाशासाठी, बहिरंगा शक्ती जी आहे ही अंधकारासाठी आहे. आता आपल्याला कल्पना आहे की अंधकारातून प्रकाश जाण्यासाठी तमसोमा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे जा, वेद सांगतोय मृत्यूर व अमृतत्वागमय, मृत्यू लोकातून मृत्यू सागरातून अमृतत्व आय, म्हणजे अमृत म्हणजे जे की विनाश जे आहे सनातन जे आहे त्या मार्गाकडे जा. हे कसं शक्य आहे, मध्ये थोडा अंधुकता येणारच आहे, एकदम अंधकारातून आपण उजेडत जाऊ शकत नाही. तर ती भक्तांची स्थिती आहे, म्हणजे अंधकारात नाही आहेत पण उजेडात पण नाही आहेत, अंधुकतेमध्ये आहेत. आणि जसं जसं तसे पुढे जाल तसे जसे अधनधुवंती कारस्नेह निहारायव भास्करा, ज्यावेळेला आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा उदय होईल तसा तसा तो अंधकार नष्ट होत जाईल. आणि म्हणून भक्तीला अतिशय महत्व दिलेलं आहे शास्त्रामध्ये, खास करून भागवत आणि भगवद्गीतेमध्ये. त्याचं कारण का की दुसरा कुठला मार्ग आहेच नाही अंधकारातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर, दुसरा कुठला मार्ग नाही. म्हणून ज्या कुठल्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपण भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करायचा. बाकीचे जे लोक आहेत ते भगवंताचं परमात्मा स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करतात, हां ब्रह्मेती परमात्मेती भगवान येते असते. परंतु ब्रह्म आणि परमात्मा ह्याच्यामध्ये सेवा नाही आहे. हां ब्रह्म आणि परमात्मा जे सच्चित आणि आनंद ब्रह्मस्थितीवरती आपल्याला सत म्हणजे फक्त त्या एकाच कॅरेक्टर जे आहे किंवा ते एकच जे गुण आहे त्याचं आपल्याला अनुभूती येते ब्रह्म. परंतु त्याच्या पलीकडे जे आहे चित म्हणजे चित नॉलेज ज्ञान हे एक्झॅक्ट नाही आहे पण ठीक आहे, मला समजलं काय म्हणायचं ते चित. तिथे आपल्याला थोडं ज्ञान होतं की परमात्मा जो आहे हा सर्वांच्या घरी आम्ही स्थित आहे, माझ्यामध्ये स्थित आहे, पण त्याला तिथे तरी पण भगवंताची अनुभूती नाही आणि तो कोण आहे भगवंत तोच आपल्याला माहिती नाही, त्यामुळे परमात्मा जो आहे भगवंताचं स्वरूप जे आहे तो कसा आपल्याला कसं कळणार. म्हणजे पुढची जी स्टेप आहे आनंद, आनंद आणि तिथे जे आहे आपल्याला भगवंताची पूर्ण अनुभूती होते. तर कधी कधी लोक म्हणतात की अरे देव सगळीकडेच आहे, हा काही काही लोक फार विशेषतः जे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांची भावना आहे की देव सगळीकडेच आहे, हा देव सगळीकडेच आहे. मग भक्ती करण्याचं काय फायदा आहे, सगळ्यांची सेवा करणं हाच आपल्या जीवनाचं ध्येय आहे, कारण सगळेच देव आहेत बरोबर आहे, परंतु खरा जो देव आहे त्याला म्हणत नाही सोडून बाकी सगळं देव तो देव आहे तर मग मूर्तीमध्ये का नाही, सगळीकडे देव आहे तो मूर्तीमध्ये का नाही, त्याला त्यांना मूर्तीमध्ये सोडून सगळीकडे आहे. तर हे जे आहे प्रतिमा नाही तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन, तुम्ही प्रतिमा नाहीये तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन भगवान श्रीकृष्ण. तर प्रत्यक्ष तुम्ही केवळ एक दगडाची मूर्ती नाही आहे. तर आपण पहा आपल्या कृष्ण भावनेमध्ये कशी उन्नती होते, ज्यावेळेला आपण पहिल्यांदा येतो मंदिरमध्ये आपण भगवंताच्या मूर्तीकडे पाहतो आणि दोन तीन चार वर्षानंतर पहा त्याच्यामध्ये बघण्याची जी आपली भावना जी आहे त्यामध्ये फरक झालेला आहे. हा सगळ्यांना अनुभव आहे फरक झालेला आहे, कशामुळे पूर्ण नाही राधाराणी एवढं काही प्रेम उत्पन्न झालेलं नाही अजूनही गोपींच्या एवढं पण नाही, पण कुठेतरी थोडासा फरक होतोय आणि ह्याच्यामुळे भगवंताच्या भक्तांची श्रद्धा वाढते की ज्या लेवलला तो आहे ती त्याची स्टेपिंग स्टोन म्हणजे पुढे जाण्याची त्याची तयारी आहे आतापर्यंतच्या अनुभवावरनं, आणि अशी भक्तीमध्ये तो संघर्ष करत करत उन्नती करतो. आणि एके ठिकाणी संघर्ष जो आहे हा पुरा संघर्ष वाटतच नाही, भक्ती विनोद ठाकूर सांगतात की संघर्ष जो आहे हा सगळ्यात माझा जास्त आनंद आहे. हा तर ती स्थिती आपली नाही आहे अजून संघर्ष म्हणून आपल्याला वाटते असं का भगवंत आपल्याला त्रास देत आहे त्याच्यातली आम्ही एवढी सेवे करतोय असं का त्रास देत आहे, परंतु संघर्ष हा सगळ्यात मोठा आनंद आहे भगवंताची सेवा करण्यामध्ये. तर ती स्थिती आपली नाही आहे त्यासाठी म्हणून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्रयाखाली भक्तीमध्ये उन्नती करतो जोपर्यंत आपली जी ताकद आहे की त्यांच्या कृपेमुळे पुढे जाण्याची ही भगवंताच्या कृपेमुळे त्यांच्याद्वारा आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण आपल्या संस्थेमध्ये नियम आहेत की भगवत शास्त्रामध्ये नियम आहेत की या आपले संबंध जे आहेत कसे असावेत एक दुसऱ्यांशी किंवा दुसऱ्या लिंगांशी किंवा अनेक स्त्री पुरुषांशी असे जे नियम दिलेले आहेत. आता भगवंतानं सगळंच पाहिलं, सगळंच भगवंतच आहे, मग फरक काय करायचा. हा अमेरिकेमध्ये ही फिलॉसॉफी आहे सध्या, सगळंच जर आहे एकच आहे लग्न कशाला करायचं, फार मोठा विषय चर्चा चालू आहे लग्नाबद्दल की सेक्स किंवा मैथून हा जर उद्देश आहे लग्न कशाला करायचं. हा बरोबर आहे, कोण सांगू शकतो काय हा जर उद्देश आहे तर लग्न करायची गरज आय मीन कशाला लग्न कशाला पाहिजे आपण. आणि म्हणून अमेरिकेमध्ये अशी परिस्थिती आहे की तीन तीन चार चार झाले मुलं झाले तरी लग्न झालेलं नाही आहे, एक मित्र म्हणून झाला म्हणजे ते काय आम्हाला काय फरक पडत नाही एकत्र राहतोय सगळं काही होतंय लग्न कशाला पाहिजे त्याला करायला, कमिटमेंट नाही. हा त्याला कमिटमेंट म्हणजे जी आपली काय म्हणतात कमिटमेंट नाही मराठीमध्ये प्रतिज्ञा नाही बंधनात राहण्याची इच्छा नाही. अरे कधी उद्या दुसरी कोण चांगली दिसली किंवा दुसरा कोण चांगला असेल की एखाद्या दिवसात चल दुसरीकडे कुत्र्यासारखे भागा तिथून भाद्रपद महिन्यामध्ये तसे अमेरिकेमध्ये सगळे आपले इकडे दुसरे इकडे दुसरीकडे ते लोक पण असं नाही सगळं एकच आहे लग्न घेताला करायचं. हा पण त्यासाठी नियम आश्रम दिले आहेत आपल्याला, नियम दिलेले आहेत कारण का की भगवंतानी सगळं एकच जरी असलं तरी आपल्याला ते माहिती नाही अजूनही आपल्याला ती माहिती नाही भगवंताने सगळं एकच आहे काय फरक पडत नाही भगवंताला, परंतु आपल्याला पडतो. म्हणून नियम जे दिलेले आश्रमचे नियम आहेत ब्रह्मचारी आश्रमचे नियम आहेत गृहस्थ आश्रमाचे पानप्रस्थ संन्यास त्या त्या नियमाप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळे चारी जे आश्रम जे आहेत उद्देश काय आहे हा भगवंताची सेवा. म्हणून हा वर्णाश्रम जो आहे हा अतिशय समरसतेनं ज्यावेळेला वागतो त्यावेळेस पूर्ण समाजाची उन्नती होते. कलियुगामध्ये हे पाहणं अतिशय दुर्मिळ आहे, परंतु आपण आपल्या पहा आपल्या संस्थेमध्ये पाहतो की चार ब्रह्मचारी न्यासी गृहस्थ वानप्रस्थ चार आश्रम, त्यानंतर गृहस्थ ब्राह्मण वैश्य शूद्र आणि क्षत्रिय अशी जी चार अरुण आणि आश्रम कसे व्यवस्थित चालतात, तो उद्देश काय आहे? भगवत भक्ती. म्हणून ही जी भौतिकतेमध्ये आपण प्रगती करतो ही चुकीच्या मार्गानं, कारण का तो उद्देश शरीराची तृप्ती, भगवंताची तृप्ती नाही, शरीराबद्दल प्रेम. इतके सेल्फ सेंटर्ड आहेत. आज पहा की इतका पैसा अमेरिकेमध्ये प्रचंड, पण कशासाठी? माझ्यासाठी, माझ्यासाठी. मी मला किती आवडतं, भगवंताला हार आवडतो पण विचार पण नाही करत, मला कसा हार आवडतो. हा, भगवंताला वस्त्र आवडतात कोणी विचार करत नाही, मला तुला चांगला ड्रेस चालणार आहे. सेल्फ सेंटर्ड लाईफ. आता सगळेच सेल्फ सेंटर्ड म्हणजे स्वतःचीच काळजी करायला लागले, अशा समाजामध्ये दुष्ट भावना निर्माण होणार, कारण एक जो आहे हा दुसऱ्याचा वैरी बनतो. परंतु भगवत भावनेमध्ये पाहतो की अरे हा एवढा 10 आणि 10 पुस्तकं वितरण केले, मला 15 केली पाहिजेत, आणि 15 केली मला 20 केली पाहिजेत. द्वेष नाही आहे, ते स्पर्धा असून सुद्धा प्रेम आहे. कारण का? भगवंत हे माध्यम आहे, भगवंत हे ध्येय आहे. तर अशी अंतरंगा बहिरंगा जी शक्ती भगवंताची जय, हा पूर्णपणे जो विरोध आहे हा पूर्णपणे नष्ट होऊन जाऊ, ज्याला भगवंत आपण माध्यम करतो. हरे कृष्ण. मला काही प्रश्न अंतरंगा शक्तीबद्दल बहिरंगा शक्तीबद्दल? आम प्रकाश सर्वत्र योग माया समावृता मुधोयाम नाभिजानाती लोकोयाम परमांगेयम. भगवान स्वामी मी सगळ्यांना दिसू शकणार नाही, योग माया, मायेने मी आवरण केलं. मुधोयाम मूर्ख लोक मला जाणू शकत नाहीत. लोकोयाम परम अव्ययम, परम अव्ययम, मी अविनाशी असाल, पूर्ण परमेश्वर आहे हे सगळ्यांना कळणार नाही. प्रेमानं फक्त प्रेमानंच सेवा केली. हरिओम.